Adhara mana hari Govinda jaya jaya Govinda jaya jaya Gopala jaya jaya Govinda jaya jaya Gopala jaya jaya Sri Radha Ramana Hari Govinda Jaya Jaya Radha Ramana Hari Govinda Jaya Jaya Govinda Jaya Jaya Gopala Jaya Jaya Govinda Jaya Jaya Gopala Jaya Jaya Govinda Jaya Jaya Gopala Jaya Jaya Sri Radha Ramana Hari Govinda Jaya Jaya 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 Govinda Jaya Jaya Gopala Jaya Jaya Govinda Jaya Jaya Gopala Jaya Jaya Radha Ramana Hari Govinda Jaya Jaya Radha Ramana Hari Govinda Jaya Jaya Hari Krishna, Hari Krishna, Krishna Krishna, Hari Hari, Hari Rama, Hari Rama, Rama Rama, Hari Hari. Hari Krishna, Hari Krishna, Krishna Krishna, Hari Hari, Hari Rama, Hari Rama, Rama Rama, Hari Hari. Hari Krishna, Hari Krishna, 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 Hari, Hari, Hari Rama, Hari Rama, 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 Hari, Hari. Om Namo Bhagavate Vasudevaya. Om Namo Bhagavate Vasudevaya.
Bhagavate Vasudevaya.
We are very honored and grateful to welcome everyone to Shivaji Park Rath Yatra Festival.
आम्ही स्वतःचं हे एक सौभाग्य समजतो की आपण सर्वांना आम्ही इथे शिवाजी पार्क रथ यात्रेमध्ये स्वागत करत आहोत.
My special gratitude to Radhika Pati Prabhu and all of the many, many people who have spent so many months organizing, arranging for all of us to be here today.
श्रीमान राधिकापति प्रभु आणि असंख्य भक्तांनी अनेक अनेक महिने तयारी करून आपण सर्वांसाठी ही एक योजना केली, इथे आयोजन केलंय, त्यांच्या प्रति पण मी खूप खूप कृतज्ञ आहे.
Very special gratitude to each and every one of you who have personally come to participate.
आणि खास करून इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीप्रती मी स्वतः वैयक्तिक कृतज्ञ आहे की तुम्ही इथे स्वतः सहभाग घेतलाय आजच्या या कार्यक्रमात.
Today there are several very special festive events happening.
आजच्या दिवशी खूप महत्त्वाचे असे सण आपण इथे साजरी करतोय.
It is Makar Sankranti, the day that the sun enters into its journey to the north.
पहिला दिवस म्हणजे आज मकर संक्रांती आहे. आजपासून सूर्य हे उत्तरायणाकडे जातात.
On this day we are celebrating the Rath Yatra of Sri Jagannath Dev.
आज आपण श्री जगन्नाथ यांची रथयात्रा देखील साजरा करत आहोत.
Both of these events have a special connection to the holy place Kurukshetra.
आणि या दोन्ही घटनांचे कुरुक्षेत्र या पवित्र ठिकाणाशी एक खास संबंध आहे.
I
would like to very briefly explain.
माझी अशी इच्छा आहे की मी थोडक्यात याबद्दल काही आज सांगतो.
The first verse of Shri Bhagavad Gita, Dharma Kshetre Kurukshetre Samaveda Yajutshava Mamaka Pandavaschaiva Kimakurabhati Sanjaya, sets the whole stage for Bhagavad Gita to be spoken and for the battle that's about to be ensued.
भगवद्गीतेच्या पहिल्या श्लोकातच कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र असा उल्लेख केला आहे. याने आपल्याला कळतं की भगवद्गीतेमध्ये आपल्याला भगवंत काय सांगणार आहेत आणि तिथे जे युद्ध होणार आहे त्याबद्दलही आपल्याला माहिती मिळते.
धृतराष्ट्र, the elderly blind king, was asking his minister Sanjay, what is happening in Dharma Kshetra, this land of holiness, a land of dharma, Kurukshetra.
Dhritarashtra dolyani andhret mhanun aplya Sanjayala vicharatayet, dharma kshetri Kurukshetre kay hote he mala tu sang.
He was very worried for his sons led by Duryodhan.
आपल्या मुलांप्रती त्यांना खूप काळजी होती, खास करून दुर्योधनाप्रती.
Because they were motivated by arrogance, envy and greed.
कारण त्यांच्या मुलांचा प्रेरणा होती उद्धटपणा आणि दुसऱ्यांना त्रास देण्यामध्ये.
Those qualities hardened their hearts in such a way through their anger. They were willing to even kill their well-wishing loved ones, the Pandavas.
Dveshamule tyancha hruday evada kathor jhala hota ani tyamadhye evada krodh nirman jhala hota ki tyancha hit shubh chintan karnare pandavanna dekhil ite marayla kami karat navte.
Yudhishthir is also going by the name Dharmaraj, because he was the very personification of dharma or goodness.
Yudhishthirala barech vela dharmaraj manun ullekh hoto karan yudhishthiracha vyaktimatva he dharmani banlele hota.
For this reason Dhritarashtra was very worried, because a holy place like Kurukshetra has great spiritual potency and naturally empowers people who are pious and holy.
Ani yaj karanasathi Dhritarashtrala khup chinta hoti karan dharma kshetra asliamule tithe dharmik lokanna kiwa dharmacha aakalan karnarya lokanvar vishesh prabhav hoil.
This put his son as a disadvantage and he was very worried about this.
Ani dharma kshetramule Duryodhanala ek nuksan honar hota ani hich Dhritarashtracha chintecha karan hota.
If this battle was about to take place in London or New York, he would not have been so worried. But a holy place like Kurukshetra, very difficult.
Hech yuddha jar vishvat ajun kutlya vishvavikhyat shaharamadhye jar jhala asta tar Dhritarashtrala adhik chintechi garaj navhti, pan dharma kshetri hot hota mhanun tyanna far chinta hoti.
It also represents the very subject of the Bhagavad Gita.
Ani dharma kshetra yavun dusra ek shabd hai dharma tyatun Bhagavad Gita madhe Shri Krishna kay bolnar ahet yacha pan mukhya vishay aplyala samajto.
Yudhishthira represents dharma, humility, generosity, austerity, honesty and love for Krishna.
Tapasya, shuddhata, nirmatsarya ani khas karun bhagavantan prati prem yache pratik ahet Yudhishthir Maharaj.
The kurus represent adharma, greed, envy, selfishness and a total disconnection from the will of God.
आणि दुर्योधन आणि कौरव हे स्वार्थीपणा अहंकार आणि विशेष म्हणजे भगवंतांपासून संबंध नसल्याचे हे प्रतीक आहेत.
Both of these influences are within the heart of every human being.
आणि या दोन्ही भावना इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये विराजमान आहेत.
The Bhagavad Gita teaches each of us have a divine nature and a demoniac nature.
भगवद्गीतेनुसार आपण सर्वांमध्ये दोन, एक दिव्य आणि एक आसुरी प्रवृत्ती, या दोन्ही प्रवृत्ती उपस्थित आहेत.
Yajutsava means that our spiritual side and our selfish materialistic side are in battle against each other when we take to the spiritual path.
युहुत्सवः या शब्दाचा अर्थ आहे, आपण जेव्हा धर्माच्या मार्गावर चालतो, आध्यात्मिक जीवन जगतो, तेव्हा आपला स्वार्थीपणा आणि निस्वार्थीपणा, दिव्यपणा आणि आसुरीपणा यामध्ये द्वंद्व निर्माण होतं.
Bhagavad Gita teaches us how to live in harmony with our spiritual nature and how to defeat this selfish egoistic tendencies that are within us.
भगवत गीता आपल्याला शिकवते की आपल्या मध्ये असलेल्या दिव्यत्वाला आपण कसा वाव द्यावा आणि स्वार्थीपणाला कसा आपण हळू हळू संकुचित करावा.
Enlightenment over darkness.
कुठल्याही परिस्थितीमध्ये
These material tendencies within us and all around us are very, very difficult to overcome.
भगवत गीतेमध्ये सांगितलंय की हे वाईट गुण आहेत आपल्यामध्ये, त्यांना मात करणं हे खूपच कठीण आहे.
But Krishna tells that one who takes shelter of me can easily cross beyond.
पण श्री कृष्ण सांगतात जे माझी शरण घेतात ते फार सहजपणे याला पार करू शकतात.
मन मना भव मद भक्तो मध्यशीम नमस्कुरु माम एवैश्यशी सत्यं ते प्रतिजनी प्रियोशिने. How to take shelter of Krishna is very simple. Always think of me, Krishna tells. Become my devotee, worship me and offer your homage unto me. In this way you will come to me without fail.
मग एक प्रश्न पडतो की भगवंतांना शरण कसं जावं, तर श्री कृष्ण सांगतात खूप सोपं आहे, माझं नाम स्मरण करा, मला नमस्कार करा, माझे भक्त बना, आणि असं जर आपण जीवन जगलो तर या जीवनाच्या शेवटी आपण नक्की भगवंतांकडे जाऊ.
अनन्यश्चिंतयन्तो मां येचन पर्युपाश्यते तेषां नित्यपयुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. Whatever our situation, whatever our past, whatever our habits may be, are no disqualification if we simply turn to the shelter of the Supreme Lord.
Apla itihas kahi asu de, aplya savai kahi asu de, pan apan jar bhagavantankade aaj vadlo ta aplya jivanat nakkich ek avismaraniya parivartan hou shakta.
Krishna promises that for one who takes shelter of me, I will preserve whatever little you have, and I will carry, subsidize whatever you lack.
Shri Krishna aplyala aashwasan detat, jar apan Shri Krishnanche bhakta jhalo tar ja ja jivan upyogi, adhyatmik jivan upyogi ja goshti ahet tyancha te raksha kartil, ani ja goshti aplyakade nahi ahet te aplyala detil.
The Bhagavad Gita teaches so many subjects.
भगवद्गीतामध्ये अनेक विषयांवर विश्लेषण आहे.
ईश्वर, व्हाट इज द नेचर ऑफ द सुप्रीम ट्रूथ, द कॉज ऑफ ऑल कॉजेस.
ईश्वर म्हणजे काय, ईश्वर तत्व म्हणजे काय.
व्हाट इज द नेचर ऑफ द जीवा, द लिव्हिंग एंटिटी, द लिव्हिंग फोर्स विथ इन द बॉडी ऑफ ऑल बीइंग्स.
प्रत्येकाच्या शरीरामध्ये राहणारी आत्मा, याचे गुण काय, यावरही विश्लेषण आहे.
व्हाट इज द नेचर ऑफ प्रकृती ओर दिस होल मटेरियल एक्झिस्टन्स.
आपल्याला दिसणारी भौतिक प्रकृती काय आहे यावरही चर्चा आहे.
टाइम, द ऑल पॉवरफुल इन्फ्लुएंस दॅट इज चेंजिंग एव्हरीथिंग एट एव्हरी मोमेंट.
प्रत्येक क्षणी प्रत्येक वस्तूला बदलणारा काळ म्हणजे काय यावरही चर्चा आहे.
अँड कर्मा, द लॉ ऑफ नेचर वेअर इन फॉर एव्हरी ऍक्शन देअर इज अन इक्वल रिॲक्शन. How are all these five primary subjects interconnected with one another, and how could we attain the ultimate perfection of liberation from suffering?
आणि पाचवा विषय आहे कर्म, म्हणजे चांगलं केल्यावर चांगलं होतं आणि वाईट केल्यावर वाईट होतं. आणि या पाचही तत्वांवर एकमेकांशी काय संबंध आहे आणि आपण या पाचही तत्वांना समजून या जीवनातून, भौतिक जीवनातून बाहेर कसं पडायचं यावरही चर्चा आहे.
Beyond liberation for suffering, Krishna tells that an intelligent person finds happiness within. They're enlightened within, illumined within.
Shri Krishna म्हणतात एक खरा ज्ञानी व्यक्ती हा भौतिक दुःखांच्या पलीकडे आतमध्ये सुख शोधतो, स्वतः आतमध्ये.
सर्वधर्मान् परित्यज्य मम एकं शरणं व्रज. अहं त्वं सर्वपापेभ्यो मोक्षाय शमे मासजः. Sharanagati, to take shelter of the Lord with a humble and sincere heart is the very essence and conclusion of the Bhagavad Gita.
आणि भगवत गीतेचा सार काय आहे की श्री कृष्णांची नम्रपणे आणि प्रामाणिकपणे आपण शरण घ्यावी.
To take shelter of the Lord means to live in harmony with the will of the Lord.
आणि शरणागती घेणं म्हणजे श्रीकृष्णांचे जे वचन आहे, त्यांची इच्छा आहे, त्याप्रमाणे आपलं जीवन जगणं.
अथम भूमिर विचास्त्रेष्टस वर्ण श्राम विभागशः स्वनुस्थितस्य धर्मस्य संसदिर हरितोषणम. व्हाटएवर आवर ऑक्युपेशन मे बी, व्हाटएवर आवर सोशल पोजिशन, द रियल सक्सेस वी शुड बी स्ट्राइविंग फॉर is that through our thoughts, our words, and our actions, Lord Hari is pleased.
आपला व्यवसाय काही असू दे, आपली दिनचर्या काही असू दे, पण एकण आपण एक ध्यास घेतला पाहिजे की आपल्या विचारातून, आपल्या बोलण्यातून आणि आपल्या क्रियातून आपण श्रीकृष्णांना संतोष देतोय का, त्यांना समाधान देतोय का.
After this sacred and holy conversation between Arjuna and Krishna, the Kurukshetra battle began.
श्री कृष्ण आणि अर्जुन यामधलं दिव्य संभाषण जेव्हा संपलं तेव्हा कुठे मग युद्ध सुरू झालं.
द पांडवज वर विक्टोरियस.
पांडवांचा विजय झाला.
द कुरुज हॅड ग्रेटर स्ट्रेंथ, मच लार्जर आर्मी, बेटर आर्टिलरी. द पांडवज ओनली हॅड वन रियल रिसोर्स. दे वर फाइटिंग फॉर धर्मा. And therefore they had Krishna on their side.
Pratyek bhautik drushtini, sainyacha drushtini, itar drushtini pan kauravanchi sankhya hi khup jasti hoti, pan kami kuvat, kam kuvat aslela pandavan kade ek vyakti matra far chhan hote, te hote Shri Krishna, karan te dharmacha margavar acharan karat hote.
Konte yaprati chanihi name bhakta pranashyati. Krishna promises in Gita, My devotee will never perish.
Shri Krishna sangtat Gita madhe majha bhaktacha kadhi nuksan kiwa tyacha nash hot nahi.
The Mahabharat continues and Srimad Bhagavatam focuses on what happened after. Yudhishthira Maharaj went back to Hastinapur and now he is the unrivaled king.
श्रीमद भागवतात वर्णन आहे की भगवद्गीतेच्या कुरुक्षेत्रानंतर काय झालं, तर युधिष्ठिर महाराज हस्तिनापूर नगरीचे सम्राट आहेत, पूर्ण पृथ्वीचे सम्राट आहेत.
आफ्टर सो मेनी इयर्स ऑफ बीइंग पर्सिक्युटेड, डेथ थ्रेट्स, ही वाज इन अटर पॉवर्टी, लिविंग इन द जंगल्स, नाउ ही इज सिटिंग ऑन द रॉयल थ्रोन इन द मोस्ट ग्लोरियस पॅलेस ऑन अर्थ.
अनेक अनेक वर्ष तपस्या केल्यानंतर, अज्ञातवास, वनवास हे सगळं सहन केल्यानंतर आज कुठे युधिष्ठिर महाराज एका मोठ्या सिंहासनावर बसले
आहेत.
पण युधिष्ठिर महाराज आहेत ते, म्हणून ते नम्र आहेत आणि एवढं सगळं ऐश्वर मिळूनही त्यांचं मन हे खिन्न आहे, दुःखी आहे.
सो मेनी पीपल वर किल्ड इन दिस बॅटल. So many ladies are widows, so many children are fatherless because of me.
He sarva majha mule jhale, anek anek mahila vidva jhalet, anek anek purush maran pavlet, he sarva majha swartha mule jhale.
Although there was absolutely no fault in him, He took all the blame singly.
त्यांचा काही दोष नसताना त्यांनी पूर्ण युद्धाची संपूर्ण जबाबदारी स्वतःवर स्वीकारली.
Great sages like Vyasadeva tried to console him philosophically, socially, logically.
अनेक ऋषी मुनींनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना विनवण्या करायचा प्रयत्न केला.
Even Krishna strived to heal his burning heart.
त्यांच्या दुखी हृदयाला मलम लावायचा प्रयत्न श्री कृष्णाने स्वतः पण केला.
But he simply couldn't live with himself.
पण युधिष्ठिर महाराज काही हे समजू शकले नाही.
Because Ishvara sarvabhutanam hridayesh arjuna tishtati. Krishna is in the heart of every living being as the paramatma.
श्री कृष्ण हेही सांगतात गीतेत की मी प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये परमात्म्याच्या रूपात आहे.
सर्वस्य च अहम् हृदिशानि विष्टौ मतस्मितिर् ज्ञानम् अपोहनम् च. He's the source of remembrance, knowledge and forgetfulness.
श्री कृष्ण सांगतात की माझ्यामुळेच स्मृती होते आणि माझ्यामुळेच विस्मरण देखील होतं.
Krishna in his heart did not allow Yudhishthir to understand what Krishna was saying standing right in front of him.
श्री कृष्ण बाह्य रूपात स्वतः युधिष्ठिर महाराजांना एक शिकवण देत आहेत, पण तेच श्री कृष्ण परमात्म्याच्या रूपात त्यांच्या हृदयात आहेत आणि त्यांना ते स्वीकारायची इच्छा प्रकट करत नव्हते, त्यांना ते समजत नव्हतं.
वाय
असं का झालं?
मद्भक्ता पूजाभ्यति का. बिकॉज कृष्ण वॉन्ट्स टू सी हिज डिवोटी वर्शिप्ड इवन मोर देन बीइंग वर्शिप्ड हिमसेल्फ.
असं का झालं? कारण श्री कृष्णांची इच्छा आहे माझ्यापेक्षा जास्ती माझ्या भक्ताला महत्व मिळावं.
कृष्ण गेव अर्जुना द कंप्लीट क्रेडिट फॉर विनिंग द बॅटल.
श्री कृष्णांनी महाभारत जिंकायचं संपूर्ण श्रेय अर्जुनाला दिलं.
अँड ही वॉन्टेड टू गिव्ह इटर्नल ग्लोरिफिकेशन फॉर हिज डिवोटी फॉर एनलाइटनिंग युधिष्ठिर महाराज.
आणि त्यांच्या अजून एका भक्ताला श्रीकृष्णांना श्रेय द्यायचं होतं की तुम्ही युधिष्ठिर महाराजांना शिकवा, त्यांना समज घालवा.
दॅट डिवोटी इज भीष्म.
हे भक्त आहेत भीष्म.
ही वॉज द जनरल द कमांडर इन चीफ ऑफ द कुरुज फाइटिंग अगेन्स्ट कृष्ण एंड द पांडवस.
पण जरी ते भक्त आहेत पण श्रीकृष्ण विरुद्ध पांडवांविरुद्ध लढणाऱ्या कौरव सैन्याचे ते सेनापती होते.
For mystical reasons he did that.
याचे कारण फार सूक्ष्म कारण आहेत.
Bhishma loved Yudhishthir and longed to see him on the throne, but he fought against him.
एका दृष्टीने बघा, भीष्म हे युधिष्ठिरा विरुद्ध लढले पण त्यांची स्वतःची इच्छा होती की युधिष्ठिराने राजसिंहासनावर बसावं.
Bhishma loved Krishna with all his heart, mind and soul, but yet he was on the other side against Krishna.
भीष्मांचं श्रीकृष्णांवरही संपूर्ण प्रेम आहे पण युद्धभूमीवर ते श्रीकृष्ण विरुद्ध लढत आहेत.
वाय
का बरं असं?
कृष्ण विथ इन हिज हार्ट वॉन्टेड टू शो द वर्ल्ड फॉर ऑल टाइम टू कम दॅट इवन द मोस्ट इंटेलिजंट द मोस्ट पॉवरफुल अनडिफीटेबल स्ट्रॉंग पर्सन इन ऑल ऑफ द क्रिएशन will lose if he's not on the side of dharma and bhagavan.
yacha ekach karan ahe shri krishna na sangaycha hota kutlahi vyakti kitihi buddhiman asude kitihi shaktishali asude tacha aaj paryant kadhi kutlya yuddhat parajay zalela nasel tari pan jar to dharma viruddha ani bhagavantan viruddha asel tar tacha parajay ha nischit ahe.
to make this lesson graphic, krishna taught it through the most powerful man in the universe, Bhishma.
Shri Krishnanna hi shikvan aplyala sarvat spashta disnarya udaharanadware dyaychi hoti mhanun tyanne Bhishma chi nivad keli.
Bhishma was left in the battlefield of Kurukshetra. His body was filled with arrows from his neck to his toes. You couldn't put a finger between two arrows, there were so many.
Ani hez Bhishma ज्यांचा कधी पराजय झाला नव्हता युद्धभूमीवर त्यांच्या पूर्ण एका शरशय्येवर बाणांच्या शय्येवर वीर झोपले होते. असं म्हणतात की दोन बाणांमध्ये एक बोट टाकायची जागा नव्हती.
सच अ ग्रेट योगी दॅट ही हॅड द बून दॅट ही वुड ओनली डाय
by his own will.
त्यांना इच्छा मृत्यूचं वरदान होतं.
He did not want to leave his body without seeing Krishna.
आणि म्हणूनच ते या दुखी अवस्थेत पण श्री कृष्णांच्या दर्शनासाठी वाट बघत होते.
Krishna wanted Bhishma to be glorified as the one who has enlightened Yudhishthira. He told Yudhishthira, "Let us go to Kurukshetra. Bhishma will answer all your questions."
आणि भीष्माच्या प्रेमाचा प्रतिसाद म्हणून श्री कृष्णांनी पण अशी इच्छा व्यक्त केली की युधिष्ठिराच्या मनामध्ये ज्या शंका आहेत त्याचं उत्तर केवळ फक्त भीष्म देऊ शकतात.
Krishna arranged all the Pandavas to ride from Hastinapur to Kurukshetra in the most magnificent royal chariots.
श्री कृष्णांनी युधिष्ठिराला सांगितलं, सर्व पांडवांना सांगितलं, तुम्ही सर्व दागदागिन्यांनी सुसज्ज व्हा आणि फार एका सुंदर एका पद्धतीने हस्तिनापूरवरून कुरुक्षेत्राला जा.
And they brought great sages like Narada and Dhaumya, the guru for the Kurus and the Pandavas.
फक्त भौतिक ऐश्वर्य नव्हतं तर आध्यात्मिक ऐश्वर्य देखील होतं. तिथे नारद मुनी, धौम्य ऋषी असे अनेक अनेक ऋषी आणि संत देखील होते.
Because Krishna wanted Bhishma to see the happiness, to feel the happiness of seeing the Pandavas in their full glory.
कारण श्री कृष्णांच्या मनात एकच इच्छा होती, भीष्मानी पांडवांना राजसिंहासनावर ऐश्वर्य आणि ऋषी मुनींसोबत नीट बघावं.
They arrived in Kurukshetra.
आणि अशा परिस्थितीमध्ये सर्व पांडव हे कुरुक्षेत्राला पोहोचले.
In January it's very cold.
January महिन्यात इथे फार थंडी असते.
Bhishma was laying in the dirt.
Bhishma हे चिखलात होते.
In a, his body filled with sharp arrows going through from the front to the back.
समोरून पाठीमागे निघणारे अनेक अनेक बाण त्यांच्या शरीराला त्यांनी छिन्न केलं होतं.
Very painful.
फार दुःखी अवस्था होती त्यांची.
He was there for many many days. There's no food, there's no water, there's no one around.
अनेक दिवसांसाठी या परिस्थितीमध्ये भीष्म होते. जेवायला काय नाही, पाणी नाही, आजूबाजूला एक व्यक्ती देखील नाही.
But Krishna wanted to fill the innermost desire of Bhishma.
पण श्री कृष्णांना आपल्या भक्ताची एक इच्छा पूर्ण करायची त्यांना इच्छा होती.
That he could meditate on his beautiful form at the time of death.
भीष्मदेवांची इच्छा होती की मरणासमयी मी श्री कृष्णांच्या दिव्य रूपावर ध्यान करीन.
ईशांत पर्व ऑफ महाभारत इज थाउजंड्स ऑफ वर्सेस ऑफ द इंस्ट्रक्शन्स ऑफ युधिष्ठिर, आई मीन भीष्म टू युधिष्ठिर महाराज.
महाभारतामध्ये भीष्मानी युधिष्ठिराला जे शिकवण दिली आहे लाखो लाखो श्लोक आहेत त्यामध्ये.
He explains him the principles of Sanatan Dharma for people of all various occupations in life.
समाजामध्ये विविध व्यवसायात किंवा विविध परिस्थितीमध्ये असणाऱ्या लोकांना सनातन धर्म कसं पालन करू शकतात यावर त्यांनी शिकवण दिली आहे.
He taught not only the duties but the character of a person on the path of true dharma.
आपण फक्त बाह्य रूपाने कर्तृत्ववान कसं बनवा हे नाही तर चारित्र्य पण कसं स्वीकारावं हे यावरही त्यांनी चर्चा केली आहे.
That great personality who had spoken thousands and thousands of instructions on thousands and thousands of subjects and have was victorious on thousands and thousands of battlefields saw that the sun was now moving in its northern direction.
आणि असे हे व्यक्ती भीष्म ज्यांनी हजारो हजारो श्लोक बोलले आहेत, हजारो हजारो शिकवण दिली आहे आणि ज्यांनी हजारो हजारो युद्धांमध्ये कधीही पराजय स्वीकारली नव्हती त्यांनी मग बघितलं की सूर्यानी उत्तरायण सुरू केलंय.
According to Sri Bhagavad Gita and according to the yoga scriptures, this is a very auspicious time to die.
भगवद्गीतेअनुसार आणि योगशास्त्रानुसार उत्तरायणाचा वेळ ही मरणासाठी फार शुभ वेळ आहे.
Krishna tells in Bhagavad Gita, na jayate mriyate va kadachit, that the Atma, the soul, the living force within us is never born and never dies. It is primeval. It is eternal.
Shri Krishna sangtat Bhagavad Gita ki Atma ha kadhi marat nahi, taisa kadhi janma hot nahi, nitya shashvat hai Atma.
Vasamsi janani yathabihaya. Death is when we shed the clothing of this particular body to enter into another.
Mrityu manje atma jeva ya sharirache vastra sodun navin vastra svikarto.
When Bhishma saw the Makara Sankranti, he gazed upon Krishna.
भीष्मांनी जेव्हा मकर संक्रांतीचं दर्शन केलं तेव्हा त्यांनी मग श्रीकृष्णांच्या रूपाचं दिव्य दर्शन केलं.
His eyes flooding with tears of love for Krishna.
अश्रू वाहू लागले, प्रेमाचे अश्रू.
Krishna stood just beside Bhishma.
श्रीकृष्ण हे भीष्मा जवळ गेले.
With his thinking, his feeling, his willing, his heart, his soul, he totally absorbed himself on meditating on the beautiful form of Krishna.
Aple sampurna antahkaranat tyanni ekach dhyas ghetla ki ata mi Shri Krishnanvar smaran karin, tyanchyavar dhyan karin.
And offered a prayer.
Ani ek prarthana arpan keli tyanni.
That Krishna, he's unborn, he's undying, he's the supreme source of everything that exists.
Shri Krishna cha kadhi janma hot nahi, Shri Krishna cha kadhi mrityu hot nahi, sarva disnarya va na disnarya vastunche te srot ahet.
Although he's the source of all material existence, he's never affected by material existence.
Ani jari hi bhautik prakriti tyancha pasun utpanna hote pan tyacha prabhav kadhi Shri Krishna var hot nahi.
Aham sarvasya prabhavam mata sarvam pravartate iti matva bhajante mam buddha bhava samanvitaha. Krishna tells, I'm the source of all material and spiritual worlds. Everything emanates from me.
Sarva bhautik jag ani sarva adhyatmik jag he majha pasunas udbhavan hotat asa Shri Krishna dhavya adhyat sangtat.
Aham bija pratapita, I'm the father, I'm the mother of all living beings.
Mi sarva yoninsa pita ahe bij pradan karnara.
Mamaivam so jiva loke jiva bhutana sanatana. Every living being is a little part and parcel of me, like a sun ray is to the sun.
Sare jiva jantu he majha amshet.
Every living being, jivara swarupoi krishnera nityadas, is an eternal servant of Krishna.
आणि म्हणूनच प्रत्येक जीवात्मा हा शाश्वत रूपाने श्रीकृष्णांचा दास म्हणून आहे.
नित्यसिद्ध कृष्ण प्रेम सज्ज कपुनोय. दॅट लव्ह फॉर कृष्ण इज द इट डॉर्मंट विद इन एव्हरी लिव्हिंग बीइंग्स हार्ट.
आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये श्रीकृष्णांप्रती भगवंतांप्रती जे प्रेम आहे ते नेहमीच विराजमान असतं.
एंड ऑल द कॉन्फ्लिक्ट एंड ऑल द सफरिंग एंड ऑल ऑफ क्रिएशन, it's only because we have forgotten our eternal love for Krishna that's within us.
आणि आपल्या मनामध्ये राहणाऱ्या या प्रेमाला जेव्हा आपण विसरतो तेव्हा आपल्या जीवनात दुःखांची सुरुवात होते.
Because when we love Krishna, when we awaken to our true nature, we see that every living being is a sacred child of Krishna, that Krishna is in the heart of everyone, and we are respectful, compassionate to all beings.
Bhagavantanprati jeva kharokhar te prem jagrut hota teva apan bakto pratyek jivatma ha Shri Krishna shi sambandhit hai ani apan pratyek jiva prati apla adar apla prem prakat karto.
Bhishma was explaining this or in his prayers, this beautiful philosophy of achintya bheda bheda tattva.
Ani Bhishma achintya bheda bheda tattva yavar kai aplyala sangtat.
But yet that same one supreme descends into this world yada yada hi dharmasya, just to attract the hearts of the people trapped in this world.
Ani tes divya भगवंत जे सर्व प्रकृतीचे स्रोत आहेत ते एका व्यक्तीच्या रूपात आपल्या समोर इथे प्रकट होतात. यदा यदा ही धर्मस्य
although he is the almighty source of virat rupa the universal form he agrees to be subordinate to the love of his devotee
zari shri krishna he virat rupache srot ahet pan te shri krishna sarva shaktishali shri krishna he aplya bhaktacha premacha adhin hotat
bhishma was remembering in his meditation how krishna was the chariot driver for his devotee arjun
ani bhishma dev yacha smaran kartahet kashe shri krishna he parth sarthi banle
arjun ordered krishna he commanded krishna take my chariot between the armies I want to see who is assembled
yuddhacha suruvatila arjunani shri krishnanna aajna dili majha rath tya disheni ghun ja
krishna obeyed
आणि श्रीकृष्णाने ते एका साधारण व्यक्तीसारखं एका साधारण सारथ्याने सारखं स्वीकारलं.
God doesn't have to obey anyone.
भगवंत कोणाचंही आज्ञापालन करायची इच्छा नाही किंवा गरज नाही त्यांना.
His greatest joy is to be subordinate to obey his devotee.
पण या स्वतंत्र ईश्वराचा परम आनंद आहे आपल्या भक्ताच्या आज्ञापालन करणं.
That is rasa. That is loving exchange.
याला म्हणतात प्रेम याला म्हणतात रस.
And it was there between those two armies that Krishna spoke Bhagavad Gita. Bhishma is remembering.
आणि श्री कृष्णांनी या प्रेमापोटी भगवत गीता बोलली आणि भीष्मांना हे सगळं स्मरण होतंय.
And during the battle Krishna promised before that he would not lift a weapon and he would not fight in the battle he would simply be a driver
ani yuddhacha suruvatila shri krishnani shapath ghetli hoti mi kutlehi shastra usalnar nahi mi konashi yuddha karnar nahi mi fakt ek sarthi banin
but bhishma he knows krishna's heart because he loves krishna so deeply
pan bhishma shri krishnana prem kartat mhanun tyacha hrudayala jantat
he knew that krishna would be very happy to break his own promise to protect his devotee
ani manun tanna maiti hai shri krishna apan dileli shapath aplya bhaktala vachavnyasathi todtil yamade shri krishna cha pan anand hai
krishna tells arjuna you declared arjuna konteya pratijane mehi name bhakta pranashati you declare that I will protect my devotee
shri krishna arjuna la sangtat तू हे आव्हान दे पूर्ण जगाला की माझ्या भक्ताचा नाश कधी होणार नाही
भीष्म वाज फाइटिंग अर्जुन
आणि भीष्माने ठरवलं आज मी अर्जुनाशी लढणार
शूटिंग एरोज ही ब्रोक द चेरी प्रॅक्टिकली अर्जुन वाज ऑन द ग्राउंड ही वाज ऑन द वर्ज ऑफ डेथ भीष्म वाज सो मच अ ग्रेटर फाइटर अँड मोर पॉवरफुल देन इवन अर्जुन
एका पाठोपाठ एक तीर मारून भीष्मदेवांनी अर्जुनाची परिस्थिती फारच कठीण केली त्याचा पूर्ण रथ तोडून टाकला आणि अर्जुनाची जणू काही त्वरित मृत्यूच होणार होती
भीष्म टोटली डिफीटेड अर्जुन ही वाज सेकंड्स अवे फ्रॉम डेथ
भीष्माने पूर्णरीत्या अर्जुनाचा पराजय केला आणि काही क्षणांमध्ये अर्जुनाचा मृत्यू होणार होता
बट भीष्म हॅड कंप्लीट फेथ इन कृष्ण
पण भीष्मदेवांवर श्रीकृष्णांचा पूर्ण विश्वास आहे
Krishna became so angry. He jumped off the chariot, he picked up a chariot wheel and charged at Bhishma with red hot eyes of anger.
Shri Krishna ha drushya bagun evde krodhit zale tyanni rathavarun udi marli ek rathacha tutlela chak hatat ghetla ani Bhishma devar dhavun nighale.
Bhishma laying down is remembering this beautiful form of Krishna with his hair covered by the dust from the hooves of the horses. And the chariots and the elephants
ani bhishmadevanna ha drushya athavtoy ki kase shri krishna majhyavar ek rath rathacha chak gheun dhavat ale ani tyancha kesanvar purna dhool hoti
and to offer as a kshatriya as a warrior to offer his love to krishna he shot arrows into krishna's body and made him bleed
ani bhishmadevanni pan hi paristhiti baghun श्री कृष्णांवरही हल्ला केला आणि त्यांच्यावरही बाण मारले आणि श्री कृष्णांच्या दिव्य शरीरातून रक्त वाहू लागलं
कृष्णस भावग्राही जनार्दन ही डजंट एक्सेप्ट जस्ट द थिंग दॅट्स ऑफर्ड ही एक्सेप्ट्स द लव इन व्हिच इट्स ऑफर्ड
श्रीकृष्ण हे भावग्राही आहेत म्हणून केवळ आपण अर्पण केलेली वस्तू बघत नाही तर आपण कुठल्या भावनेने अर्पण करतोय यावर त्यांचं लक्ष अधिक असतं.
When you or me with love and devotion offer very fragrant, soft, sweet flower petals to Krishna.
आपण जर प्रेमाने सुगंधी कोमळ पुष्प जर आपण श्रीकृष्णांना अर्पण केले तर
पत्रम पुष्पम पलम तो यम यमे भक्त प्रयाच्छति. If we offer it with love and devotion, Krishna feels so happy.
आपण जर प्रेमाने श्रीकृष्णांना अर्पण केले तर श्रीकृष्णांना फार मनापासून आनंद होतो.
Bhishma was offering sharp arrows into Krishna's body with pure love and devotion.
आणि भीष्म आपण जसे पुष्प अर्पण करतो तसे बाण अर्पण करतात श्रीकृष्णांना.
And Krishna was feeling it just like flower petals.
आणि श्रीकृष्णांना असा भास होत होता की हे जणू काही पुष्पाचे पाखळे आहेत.
And he kept running toward Bhishma with a chariot wheel in his hand.
आणि रथाचा चाक घेऊन श्री कृष्ण भीष्मावर मारा करतायत.
When Krishna was just at the verge of crushing Bhishma, Bhishma lovingly surrendered.
आणि श्री कृष्ण शेवटचा हल्ला करणार होते आणि भीष्माला मारणार होते तेव्हा भीष्माने पण श्री कृष्णाची शरणागती स्वीकारली.
And Bhishma was so happy.
आणि भीष्म देवांना परम आनंद झाला.
But even more happy than Bhishma was Krishna.
पण या परमानंदापेक्षाही जास्त आनंद होता श्री कृष्णांचा.
Bhishma's love is so great it conquered Krishna and he had to break his own promise to protect his devotee Arjuna's promise.
आणि भीष्म देवांचं प्रेम एवढं प्रगाढ आहे की त्यांच्या प्रेमामुळे श्री कृष्णाने स्वतःची शपथ देखील तोडली.
In the bed of arrows, Bhishma is thinking and praying, how wonderful is Krishna conquered by his devotee's affection.
आणि भीष्मदेव यावर मनन करतायत श्री कृष्ण कसे अद्भुत व्यक्ती आहेत त्यांनी आपली शपथ तोडली अर्जुनाला वाचवण्यासाठी आपल्या भक्तावर प्रेम आहे म्हणून.
He's laying in Kurukshetra and he remembers the gopis of Vrindavan.
आणि हे भीष्मदेव कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर गोपींचं प्रेम स्मरण करतायत.
The supreme of all lovers of Bhagavan.
गोपी हे सर्वोच्च भक्त आहेत श्री कृष्णांच्या.
Krishna through his loving motions and his very loving sweet smiles he completely attracted the hearts of the gopis.
आपल्या डोळ्यांच्या विविध पद्धतीने त्यांनी गोपींवरही प्रेम दर्शवलं श्री कृष्णाने.
And when Krishna left the rasa dance the gopis were mad in ecstatic love. As they were wandering through the forests of Vrindavan, they were asking the moon and the stars and the trees and the birds and the insects, have you seen Shyam Sundar? Have you seen Yashoda Nanda?
रासलीलेतून श्रीकृष्ण जेव्हा निघून गेले त्यांच्या विरहामध्ये गोपी जणू काही वेड्या झाल्या आणि चंद्राला विचारत होत्या, हरिणांना विचारत होत्या, वृक्षांना विचारत होत्या, तुम्ही नंदनंदन श्रीकृष्णांना बघितलं का कुठे.
Their samadhi, their total absorption in thinking of Krishna. Together they were imitating the sweet wonderful pastimes of Krishna's, the gestures of Krishna's, the words of Krishna.
विरहामध्ये श्री कृष्णांवर एवढे ध्यानमग्न झाले की श्री कृष्णांनी विविध लीला ज्या केल्या होत्या त्यांचं ते आकलन करू लागले.
The great Mahajan Bhishma is declaring the gopis of Vrindavan to be the supreme lovers of God.
आणि भीष्म देव ते स्मरण करून सांगतायत ह्या गोपी श्रीकृष्णांच्या सर्वोच्च भक्त आहेत.
He's remembering the Rajasuya Yajna.
अजून एक घटना आठवण करतायत राजसूय यज्ञ.
Where Yudhishthir Maharaj had already conquered all the various parts of the world and he performed this greatest of all yajnas. And the most important part, he declared Krishna to be the supreme personality of Godhead, the ultimate worshipable being.
या राजसूय यज्ञामध्ये युधिष्ठिर महाराजांनी पूर्ण पृथ्वीवर साम्राज्य स्वीकारलं पण एक महत्त्वाचा भाग राजसूय यज्ञामध्ये आहे की श्रीकृष्णांना त्यांनी घोषित केलं हे श्रीकृष्ण परम पुरुषोत्तम भगवंत आहेत.
भीष्म was remembering in total samadhi, meditation on the beautiful form of Krishna, whose complexion is like the tamal tree.
भीष्म त्या श्री कृष्णांना स्मरण करतायत ज्यांच्या त्वचेचा रंग हा एक तमाल वृक्षासारखा आहे.
Whose eyes are like the fully blossomed lotus petals.
पूर्णपणे विकसित झालेल्या एका पद्मासारखे त्यांचे डोळे आहेत.
Krishna manifested his forearm form for the pleasure of Bhishma.
श्री कृष्णांनी भीष्मांची इच्छा पूर्ती करण्यासाठी चतुर्भुज रूप हे दर्शवलं.
With unblinking eyes, moved only by its tears, he gazed upon Krishna and brought him deep, deep to the core of his own heart.
आणि भीष्म देवांनी हे चतुर्भुज रूप बघून आपल्या अंतःकरणात त्यांना बसवलं.
And then became silent.
आणि मग भीष्म शांत झाले.
He surrendered his soul to Krishna with love, and Krishna received it.
Bhishma devani aapla sarvasva shri krishnanna arpan kela ani shri krishnanni tyancha sarvasva dekhil swikarla.
It was in that moment that Bhishma stopped breathing.
Ya kshani Bhishma devani shevatcha shwas ghetla.
Antakali chamameva smaran matva kalevaram. Bhagavad Gita tells, one who remembers me at the time of death will attain me without fail.
Shri Krishna mhanta shevatcha kshani je bhagavantancha smaran kartil tanna nakkich bhagavanta prapti hoil.
All the pandavas, the greatest of the rishis, and Krishna himself, they all bowed down to Bhishma.
या अवस्थेमध्ये भीष्माला सर्व ऋषींनी पांडवांनी आणि श्रीकृष्णांनी स्वतः देखील नमस्कार केला.
They were so deeply moved by his wisdom and his love that it said all around Bhishma in Kurukshetra everyone was as silent as birds after the day is concluded.
आणि भीष्मदेवांना आदर व्यक्त करण्यासाठी असं म्हणतात कुरुक्षेत्रामध्ये जेवढे व्यक्ती उपस्थित होते ते दिवसा शेवटी पक्षी कसे शांत होतात तशाप्रमाणे पूर्णपणे शांत झाले.
युधिष्ठिर महाराज परफॉर्म्ड द लास्ट राइट्स एज भीष्म वेंट बॅक होम बॅक टू गॉडहेड.
युधिष्ठिर महाराजांनी अंत्येष्टी संस्कार केले आणि भीष्मदेव वैकुंठाला निघून गेले.
देवतेज परफॉर्म्ड पुष्पाभिषेक, दे वर शॉवरिंग फ्लावर्स अपॉन भीष्म.
देवतांनी पण भीष्मदेवांवर पुष्पवृष्टी केली.
लिटरली बिकॉज़ इट्स द मंथ ऑफ पौष.
खरोखर आहे ही काही अशी काल्पनिक गोष्ट नाही, खरोखर पुष्पवृष्टी केली.
And Yudhishthira Maharaj was so enlightened, so completely convinced by Bhishma's words that his heart was pacified and he went back to Hastinapur and took care of Dhritarashtra and Gandhari and took care of all of the citizens like a father does for their own children.
Ani Bhishma devanchi shikvan aikun Yudhishthir maharajanna hi patla ki he Kurukshetra cha yuddha he garjecha hota ani te parat jaun Dhritarashtra Gandharinchi kaalji gheu lagle ani sarva prajechi ek vadil jashe kaalji ghetat tashi kaalji gheu lagle.
This particular pastime took place today. It is the anniversary Makara Sankranti.
Ani hi ji ghatna mi varnan keli ti aajcha divshi ghadli hoti.
Just before, sometime before this, one of the great historical events of the shastras, the scriptures, took place again in Kurukshetra.
Ani aajcha divsancha kahi divsa adhi ek ajun ek far mahatvapurna aitihasik ghatna ghadli hoti Kurukshetrala.
When Krishna was only about 10 and a half years old, he left Vrindavan to go to Mathura and then to Dwarka. The residents of Vrindavan were in separation from Krishna for so many years.
श्रीकृष्ण सुमारे 10.5 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी वृंदावनातून पदार्पण केलं मथुरेकडे आणि त्यानंतर प्रत्येक क्षण हे व्रजवासी त्यांच्या विरहामध्ये दुःखात त्यांनी व्यतीत केले.
And they heard there was going to be a solar eclipse. And great personalities, sages, rishis, yogis, kings, they were going to Kurukshetra to perform yagya.
आणि या ब्रजवासींनी असं ऐकलं की आता एक सूर्यग्रहण होणार आहे आणि त्या सूर्यग्रहणाच्या दिवशी अनेक ऋषी अनेक द्वारकावासी हे कुरुक्षेत्राला जाणार आहेत.
स्पेसिफिकली समंत पंचक, अ व्हेरी होली प्लेस मेड सेक्रेड लॉंग बिफोर बाय महाराज कुरु अँड परशुराम.
महाराज कुरु आणि परशुरामजींनी समंत पंचक नावाच्या जागी तिथे फार यज्ञ केले होते.
From the Bhoja dynasties from Dwarka, headed by Ugrasena and Krishna, all decided to come to Kurukshetra.
Bhoja, Vrishni, Dwarkavasi, Ugrasena Maharaj ani Shri Krishnan sobat asa tyanni tharavla ki apanhi Kurukshetra la jauya.
When the Kurus heard about this, they came also.
Jeva Kurunni aikla teva Kuruhi tithe pochle, Kaurav pochle.
And when the message came to Nanda Maharaj and Yashoda Mai, they proclaimed to all the Brijavasis in Vrindavan, let us go to Kurukshetra. They didn't care anything about solar eclipses or yagyas. They just wanted to see Krishna.
Itar sarva lok dithe yajnyasathi challe hote, shubh karyasathi challe hote, pan Vrajvasi Nanda Maharaj ani Yashoda Mai yanna baki kutlya goshtishi ghena dena nahi. Tanni aikle ki Shri Krishna tithe janat, mhanun apan pan jauya.
They loaded their ox carts.
Bail gadanvar swar zale.
And made the journey to Kurukshetra.
Ani tanni pravas suru kela.
Srimad Bhagavatam explains this wonderful reunion.
Bhagavatamade ya milanacha far sundar varnan hai.
All the kings and the princes and the princesses and the queens, everyone was meeting after a long time.
Sarv raje rani tithe pochle hote ani ekmekanna bhetat hote.
People were smiling, they were laughing, everyone was just talking about Krishna with each other.
Ekmekan shi fakt Krishnan baddal charcha suru hoti mhanun harsha hota, ullas hota.
Rohini and Devaki, Krishna and Balaram's mother and father, who lived with them in Dwarka, after so many years they saw Yashoda Mai.
देवकी ज्या श्रीकृष्णांच्या आई आहेत आणि रोहिणी देवी ज्या बलरामजींच्या आई आहेत त्यांनी अनेक अनेक वर्षांनी यशोदाचं दर्शन केलं.
इट वॉज सो इमोशनल,
फारच भावनात्मक प्रसंग होता.
देवकी अँड रोहिणी आर एक्सप्रेसिंग टू यशोदा, देर इज नो वन हू इज अ ग्रेटर वेल विशर अँड अ लव्हिंग फ्रेंड देन यू.
देवकी आणि रोहिणी व्यक्त करतात यशोदेसमोर की तुम्ही आमचे सर्वात मोठे शुभचिंतक आहात.
When we were not, Devaki was saying, when my own child, I was not able to take care of him, I was in prison, you raised Krishna with so much love, affection, with your whole heart and soul. And Rohini said, and you treated my child, you gave him the same love, Baladev.
Devaki mhantayat, श्री कृष्ण माझे पुत्र आहेत तर खरं तर माझी जबाबदारी होती त्यांची काळजी घ्यायची, पण माझ्या तुरुंगवासामुळे मी ती जबाबदारी स्वीकारू शकली नाही, तर माझ्या अभावामध्ये तुम्ही किती प्रेम दिलं श्रीकृष्णांना. रोहिणी देवी म्हणत आहेत, माझ्या पुत्राला देखील तुम्ही तुमच्या पुत्राहून अधिक प्रेम दिलं बलदेव बलरामजींना.
They were crying, praising each other in ecstasy.
यशोदाची स्तुती करत करत आनंदाने त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू वाहत आहेत.
नंद महाराज आणि यशोदा माई, they saw Krishna and Balaram for the first time in so long.
Ani nantar Yashoda Mai ani Nanda Maharajanchi drushti Shri Krishna ani Balaramanu padli anek anek varshanantar.
Vasudev arranged his own tent for the meeting.
Vasudevanni aplya swataja je jaga hoti ti tanni ayojan keli bhetnyasathi.
Nanda and Yashoda put Krishna on their laps and embraced them and cried and profusely showered their love upon the children, and Krishna and Balaram were showering their love upon their parents.
Krishna ni Balaram he nandani Yashoda cha mandinvar basle ani Yashoda ani Nanda Maharajanni aplya ashrunni tancha abhishek kela.
Vipralamba separation makes sambhoga, union, more ecstatic in the realm of ras or spiritual love.
एका प्रिय व्यक्तीच्या दुराव्यानंतर जेव्हा आपण त्यांना पुनर्मिलन होतं तेव्हा त्या मिलनामध्ये एक विशेष गोडवा असतो.
After some time, the gopis who were standing a little distance away were gazing upon Krishna. Balaram went in another direction to meet some other people.
आई वडिलांशी भेट झाल्यानंतर काही अंतरावरून गोपी पण हे दृश्य बघत होत्या आणि श्रीकृष्णाने जेव्हा गोपींना बघितलं तेव्हा बलदेव तिथून निघून गेले. आता फक्त गोपी आणि श्रीकृष्ण आहेत.
This loving exchange between Krishna and Sri Radha and gopis is the origin of the festival that we are celebrating today, Ratha Yatra.
Aaj apan Rath Yatra sajra karat ahot yacha srot ya ghatneshi ahe ki gopinna Shri Krishna prati kay prem ahe.
Radha bhava duti subalitam nomi Krishna swarupam. Shri Chaitanya Mahaprabhu is Krishna with the mahabhav, the ecstatic love of Shri Radha in his heart, and he accepts her beautiful golden complexion.
Shri Chaitanya Mahaprabhu he Shri Radha Raninche bhav swarup ahet pan tanni bahya rupane Shri Radha Raninche rang hi swikarle.
When Shri Chaitanya Mahaprabhu was living in Puri, every year he invited his devotees from all directions to come to join him to celebrate the Ratha Yatra.
आणि श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा जगन्नाथपुरीत राहायचे तेव्हा आपल्या असंख्य भक्तांना दरवर्षी आमंत्रण द्यायचे, तुम्ही या आणि रथयात्रेत भाग घ्या.
Why?
का बरं असं?
Because it is most intimate exchange of love between Shri Radha and Govinda Dev.
गोविंद आणि राधाराणी यामधलं खूप आंतरिक प्रेमाचं ही एक घटना आहे.
When Lord Chaitanya Mahaprabhu was dancing before the chariot of Jagannath, he was in the mood of Shri Radha, speaking to Jagannath Krishna during the kirtan.
Shri Chaitanya Mahaprabhu jeva Jagannath Rath Yatre Jagannathan samor nutya karayche teva Radha Rani cha bhavanet Jagannath Shri Krishnanshi sambhashan karayche.
In the mood of their meeting in Kurukshetra.
आणि हा पूर्ण प्रसंग कुरुक्षेत्रामध्ये झालेल्या प्रसंगानुसार चालायचा.
आय एम द सेम राधा राणी अँड यू आर द सेम कृष्णा अँड दीज आर द सेम मूनलिट नाइट्स. बट आय वॉन्ट टू टेक यू बॅक टू वृंदावन टू द बँक ऑफ द यमुना.
कवितेत श्री चैतन्य महाप्रभू म्हणायचे मीच तीच राधाराणी आहे, तुम्ही तेच कृष्ण आहात, हा तोच चंद्र आहे, पण ही जागा सोडून माझी अशी इच्छा आहे की आपण दोघांनी वृंदावनाला जावं.
हियर इन कुरुक्षेत्र यू आर सराउंडेड बाय लार्ज क्राउड्स विथ क्वीन्स अँड प्रिन्सेसेस अँड किंग्स.
इथे कुरुक्षेत्रामध्ये अनेक राणी अनेक राजे इथे उपस्थित आहेत, तुम्ही सर्व या परिस्थितीमध्ये वेगळे आहात.
देयर इज द लाउड रॅडलिंग ऑफ चॅरियट्स.
इथे रथांचा आवाज येतोय.
There is elephants and horses.
मोठे मोठे हत्ती आहेत, घोडे आहेत.
We want to take you back to Vrindavan where there's sweet fragrant forest gardens.
आमच्या मनात या सर्व ऐश्वर्यापासून दूर वृंदावनामध्ये एका सुरम्य वातावरणात तुम्हाला नेण्याची इच्छा आहे.
Where you are not surrounded by military but your only companion is your flute.
जिथे तुमचे सोबती म्हणून सैन्य नसेल तर तुमची बासुरी असेल.
We don't like to see you in your royal attire with helmets and all sorts of jewels.
मुकुट दागदागिन्याच्या राजवेशात तुम्हाला बघायची आमची इच्छा नाही.
We yearn to see you as a simple cowherd boy, gopa.
एक गोप गोपाळ गायींची रक्षा करणाऱ्या गोपाळासारखं आम्हाला तुम्हाला बघायचंय.
नो क्राउन बट अ पीकॉक फेदर.
आम्हाला सोन्याचं मुकुट नको, इथे फक्त एक मोर पंख बघायचं.
नो शील्ड्स अँड आर्मर बट अ कुंजमाला अँड अ जायंटिक फ्लावर गार्लंड.
छातीवर युद्ध करण्यासाठी सुसज्ज होणारा चिलखत नकोय, आम्हाला इथे वैजयंती माळा पाहिजे, गुंज माळा पाहिजे.
सराउंडेड बाय युअर काउज अँड कॅल्व्स.
आणि तुमच्या अवतीभवती गायी वासर पाहिजेत.
डान्सिंग पीकॉक्स अँड सिंगिंग पॅरट्स.
नाचणारी मोर आणि गाणारे पोपट.
वी डू नॉट इवन एक्सपिरियन्स अ सिंगल ड्रॉप ऑफ हॅपीनेस हियर इन कुरुक्षेत्र compared to the limitless ocean of happiness that we experience when you're a cowherd boy in Vrindavan on the banks of the Yamuna river.
Vrindavana madhe yamunecha tiri tumcha sahvasat amala anandacha jo sagar anubhav vhayacha hota tyacha ek thembhi anand amala ithe kurukshetrat milat nahiye.
Please please come back to Vrindavan.
Krupaya 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 parat Vrindavanat ya.
The reason they're begging them begging Krishna is they know that Krishna is happiest in Vrindavan.
Ani ha vinavanya gopi ya sathi kartat karan tyannahi Shri Krishna cha antakaran maithe, Shri Krishna na Vrindavanat param ananda hoto.
They said previously you sent Uddhav from Mathura to teach us gyan and philosophy about, you know, the oneness of God and how we're all eternally parts of God and how God's in everyone's hearts, and you were teaching us the mystical yoga process of how to meditate on you.
Gopi mhanalya purvi tumhi ek ajun ek prayatna kela hota ki Uddhavala pathavla hota ani Uddhavani amhala khup gyan dila, Parmatma sarvancha hrudayat ahet.
And now even you are telling us this.
Ani tumhi pan ata parat tech amhala sangtay.
But we are not yogis.
पण आम्ही योगी नव्हे, आम्ही गोपी आहोत.
वी डोंट वांट टू मेडिटेट ऑन यू, वी वांट टू सर्व यू, वी वांट टू मेक यू हॅपी.
आम्हाला काय तुमच्यावर फक्त असं कोरडं ध्यान नाही करायचंय, आम्हाला तुमची सेवा करायची, आम्हाला तुम्हाला प्रेम करायचंय.
यू आर सिंपली डिस्टर्बिंग अस आवर माइंड्स विथ दिस फिलॉसफी.
आम्हाला तुम्ही केवळ निव्वळ त्रास देताय.
वी आर नॉट मिस्टिक्स, वी आर गोपीज.
आम्ही साधारण गोपी आहोत, आम्हाला प्रेम करायचंय.
कॅन नॉट यू सी that we are drowning in the ocean of separation from you.
तुम्ही हे बघू शकत नाही का की आम्ही दुःखाच्या सागरामध्ये बुडतोय.
And we are being devoured by the timangala fish of our aspiration to serve you and make you happy.
आणि या दुःखाच्या सागरामध्ये तिमिंगिला मासे आहेत, ते तिमिंगिला मासे काय आहेत, आम्हाला तुमची सेवा करायची इच्छा ते आम्हाला गिळतायत.
Please come back to the river Yamuna and be happy.
Krupaya Yamunecha kathiya ani parat amhala anand dya.
Lord Chaitanya in the mood of Sri Radha and Kurukshetra is telling Krishna, when I see the moroseness of Mother Yashoda and Nanda Maharaj in separation from you and all the gopis and all the gopas, my heart breaks.
Shri Krishna mhantayat ki malai dukkha hotay.
Longing to be with you, they're on the verge of death.
Majha sobat sang ghenyasathi janu kay tancha mrutyu honar aahe.
I know that you're a perfect gentleman, but is it that you want to kill them?
Gopi vicharatayat, theek aahe tumhi sajjan ahat, pan tumhi he ek dushkrutya kasa karu shakta, tumhala tancha maraycha aahe ki kay tanna?
Or do you want to save their life by coming back to Sri Vrindavan Dham?
Ma ekach चांगलं काम करा की कृपया तुम्ही वृंदावनाला परत या आणि त्यांना जिवंत करा.
श्री राधा said that it is said that the mind and the heart are one.
श्रीमती राधाराणी म्हणाले हृदय आणि मन हे एक असतं.
But my heart can never be separated from Vrindavan. My heart is Vrindavan.
पण माझं मन हे वृंदावनापासून अभिन्न आहे, माझं मन नेहमी वृंदावनात असतं.
Please save all of our lives and place your beautiful lotus feet once again in Sri Vrindavan.
आणि राधाराणींनी एक विनवणी केली, कृपया आम्हाला सर्वांना जिवंत ठेवण्यासाठी कृपया परत एकदा तुम्ही वृंदावनात पदार्पण करा.
कृष्ण was so deeply moved. He responded. He said, actually, I cannot live in separation from you. The love of the residents of Vrindavan is my life and soul. And just as you are always remembering me, I am always remembering you.
आणि श्री कृष्णन देखील हे स्वीकार केलं की माझं तुमच्याशिवाय जगणं अशक्य आहे. जसे तुम्ही प्रत्येक क्षणी मला स्मरण करत असता, तसं प्रत्येक क्षणी मी देखील तुम्हाला स्मरण करत असतो.
And I know because of the nature of your love, if I am not with you, you will die.
आणि मला हेही माहिती आहे की जर मी तुम्हाला माझा सहवास दिला नाही तर तुमचा मृत्यू हा सुनिश्चित आहे.
कृष्ण, who is the source of all incarnations, the source of Narayan, in the role of a human being, he tells Shri Radha and Gopis that every day I worship Lord Narayan.
Shri Krishna he Shri Narayananche srot ahet, pan ya ghatnemadhe Radha Rani ani Gopina sangtat ki roz mi Narayananchi puja karto.
And by his mercy every day I come to Vrindavan to perform pastimes in your hearts.
आणि त्यांच्या कृपेने मी दर रोज वृंदावनामध्ये तुमच्या हृदयामध्ये तुम्हाला सहवास देण्यासाठी येतो. पण मी अदृश्य रूपात येतो. पण आपण दोघे सोबत असतो आणि एकमेकांना आपण सहवास देतो. कृपया तुम्ही एक विश्वास ठेवा, आपला दुरावा कधीच शक्य होणार नाही.
Four or six more asuras that I have to liberate.
पण एक चार पाच असुर आहेत ज्यांना मला मुक्ती द्यायची आहे.
If I was in Vrindavan, all these asuras would be coming to Vrindavan. So I'm in Dwarka and Mathura to liberate them.
मी जर वृंदावनाला या क्षणी आलो तर ते हे असुर पण वृंदावनात येतील आणि तुम्हाला त्रास देतील, पण म्हणून मी बाहेर आहे.
And soon, within 10 or 20 days I will return to Vrindavan.
Bas ata tanna mi mukti deun 10-20 divsanmade parat Vrindavanat yein.
Always remember me. Chant my holy names. I'm always remembering you.
Nehmi majhi aathvan kara, maza naav ghya, mi dekhil tumchi aathvan karat asto.
This was the mood of the leela between Lord Chaitanya and Jagannath. This was the meeting of Radharani and Gopis with Shri Krishna. In Kurukshetra.
हे श्री चैतन्य महाप्रभू जगन्नाथजींना सांगतायत आणि हेच संभाषण गोपी आणि राधाराणींचं श्री कृष्णांसोबत कुरुक्षेत्राला झालं होतं.
In the minds of the gopis, in the core of their hearts, they meditated on making beautiful chariots. Three chariots, placing Krishna, Subhadra, his sister, and his brother Balaram, and bringing them from Kurukshetra back to Vrindavan.
Gopinni aplya antahkarana teen rath banavle ani tya teen rathanvar Krishna Balaram ani Subhadranna basavla ani
it is that meditation of the Braj gopis that is the meaning of Ratha Yatra.
आणि हा प्रसंग आहे आपण जो रथयात्रा साजरा करतो या प्रसंगाचं प्रतीक आहे.
In Puri every year approximately 1 million people gather for this parade.
10 lakh लोक दरवर्षी पुरीमध्ये उपस्थित राहतात या रथयात्रेत भाग घेण्यासाठी.
The Jagannath temple represents Dwarka Leela and Gundicha represents Vrindavan.
जगन्नाथ मंदिर हे द्वारकेपासून अभिन्न आहे आणि गुंडीचा मंदिर हे वृंदावनापासून अभिन्न आहे.
His Divine Grace A.C. Bhaktivedanta Swami Prabhupada, he was so spontaneously attracted to this topmost favorite festival of Sri Chaitanya Mahaprabhu.
Sri Chaitanya Mahaprabhuncha ha avadta san hota ani Srila Prabhupada yannahi ya sanaprati vishesh aakarshan hota.
From his early childhood, he would have his father help him make a chariot, and in the little courtyards and side streets of Calcutta he would perform Ratha Yatra.
Lahanpanis Srila Prabhupadani aplya vadlanna vinanti keli ki mala dekhil rath yatra sajra karayche ani mala tumhi ek chota rath banun dya. Ani
kirtan, prasad distribution and meditating on the beautiful darshan of Jagannath.
आणि या शिल प्रभू प्रभुपादांच्या बालपणीच्या रथयात्रेत देखील कीर्तन होतं, महाप्रसाद होता आणि दर्शन होतं.
Later, when he came to the West, 1967, he established Rath Yatra for the first time in history outside of Jagannath Puri in India. It was in San Francisco.
अनेक वर्षांनंतर 1967 मध्ये श्रील प्रभुपादांनी भारताबाहेर पहिल्यांदा रथयात्रा साजरा केली सॅन फ्रान्सिस्को या शहरात.
श्रील प्रभुपाद रीनेम्ड जगन्नाथ सॅन फ्रान्सिस्को न्यू जगन्नाथ पुरी.
आणि श्रील प्रभुपादांनी सॅन फ्रान्सिस्कोचं नवीन नामकरण केलं. त्यांनी म्हटलंय आजपासून या जागेला आपण नवीन जगन्नाथ पुरी या नावाने.
He wanted to share this intimate leela of Sri Vrindavan, the gopis and Krishna with the whole world.
श्रील प्रभुपादांची इच्छा होती की गोपी राधाराणी आणि कृष्णांमधलं हे जे संभाषण आहे या भावना सर्वांपर्यंत पोहोचाव्यात.
रथयात्रेस इन न्यूयॉर्क इन लंडन इन ऑस्ट्रेलिया इन पॅरिस इन आफ्रिका इन अबाउट 100 सिटीज थ्रूआउट द वर्ल्ड.
आणि आज विश्वात 100 प्रमुख शहरांमध्ये प्रत्येक ठिकठिकाणी रथयात्रा होते.
भक्ती विनोद ठाकूर great acharya he wrote that he's meditating on leaving his body in kurukshetra.
Bhakti Vinod Thakur lihtat ki majha deha mi kurukshetra sodel.
Because there's the greatest need, there's the greatest opportunity to serve.
Jithe garaj aste tithe seva karayla far mahatva aste.
And Sri Radharani is in the greatest need in Kurukshetra because after so many years of separation she's seeing Krishna as a royal prince.
कारण कुरुक्षेत्र मध्ये राधारणीला आपण सर्वांची गरज आहे. तिथे ती बघते की श्री कृष्ण हे का राजवेषात आहेत.
Rathayatra is truly an intimate pastime that our greatest acharyas hold in the highest place in their hearts.
आपले आचार्य रथयात्रेला फार विशेष ठिकाणी समजतात आणि त्याची पूजा करतात.
And for people of the public it's just a beautiful festival with flowers and dancing and singing and wonderful food and wonderful chariots.
आणि ज्यांना या आंतरिक भावनेची कल्पना नाही त्यांना असं वाटतं की फार छान उत्सव आहे, यामध्ये नाचणं आहे, गाणं आहे, कीर्तन आहे, फार छान आहे.
One more thing happened on Makara Sankranti, but I'm out of time.
मकर संक्रांतीच्या दिवशी अजून एक फार विशेष घटना घडली आहे पण आपल्याकडे वेळेचा अभाव आहे.
It was on this day that Sri Chaitanya Mahaprabhu from Navadvip Dham he left his home to go to Katwa and become a sannyasi.
या दिवशी श्री चैतन्य महाप्रभूंनी नवद्वीपहून कटवा या शहराकडे प्रयाण केलं आणि तिथे संन्यास स्वीकारला.
He had the most loving wife, the most loving mother, the most loving friends and associates, and most of Navadvip were all in complete love with him.
त्यांची फार एक प्रेमळ पत्नी होती, प्रेमळ आई होती, प्रेमळ भक्त होते. हेच काय संपूर्ण नवद्वीप शहरातली प्रत्येक व्यक्ती त्यांना प्रेम करत होत.
नमो महापरिन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गोडद्विषे नमः. लॉर्ड चैतन्य हु इज मोस्ट मैग्निफिसेंट
श्री चैतन्य
ही वाज विलिंग टू लीव ऑल दैट टू बिकम अ सन्यासी सो दैट ही कुड ट्रॅव्हल एव्हरीवेअर अँड लिबरेट the whole world.
केवळ एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करून आपल्याला कृष्ण प्रेम देण्यासाठी श्री चैतन्य महाप्रभूंनी या सर्व प्रेमी भक्तांचा त्याग करून संन्यास स्वीकारला.
To give what no other incarnation has ever given, this bhav of Sri Braj Bhumi, prema bhakti, giving it freely to all. Parama karuna pahundui janani thai goru chandra. He's supremely merciful, supremely kind, Lord Chaitanya and Lord Nityananda. They are giving the highest realm of ecstatic spiritual love, and their process is joyful. Chanting, dancing, feasting, kevala ananda kanda.
यांच्या पूर्वी कुठल्याही अवताराने कधीही असा दान दिला नाही, व्रज प्रेमाचं दान दिलं, आणि त्यांनी मार्ग पण खूप सोपा दिलाय, कीर्तन करूया, नृत्य करूया आणि प्रसाद स्वीकारूया.
परम विजयते श्री कृष्ण संकीर्तन. The greatest benediction in the world in this age of Kali is the chanting of God's names, kirtan.
या विश्वावर सर्वात मोठा आशीर्वाद कलियुगामध्ये एकच आहे, तो आहे संकीर्तन, कृष्ण नामाचं संकीर्तन.
Everyone who sincerely takes to the name of Krishna and takes shelter of the name of Krishna with a humble heart can attain the highest perfection of liberation, which is entrance into the eternal lila of Sri Vrindavan Dham.
Eka drushtini kaliyug he doshancha sagar hai, pan ya doshancha sagaramadhe ek sadgun hai, to manje ki jo koni pramanikpane namrateni हरिनाम घेईल त्याला परमसिद्धी हे गोलोक वृंदावनामध्ये प्रवेश अर्पण होईल.
आय वुड लाईक टू इन्व्हाइट एव्हरीवन टू कंक्लूड दिस इव्हेंट बाय पार्टिसिपेटिंग इन हरिनाम संकीर्तन.
आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना विनंती करीन की या कार्यक्रमाच्या शेवटी आपण हरिनाम संकीर्तनात भाग घेऊया.
एज आय एम चॅन्टिंग प्लीज फोल्ड युअर हँड्स टुगेदर लाईक दिस टू वेलकम Shri Radharani, Shri Krishna, their eternal abode into your heart.
मी जेव्हा संकीर्तन करीन इथे तेव्हा सर्वांना मी विनंती करतो, हात जोडून श्री राधाराणी आणि श्री कृष्णांना आपल्या हृदयामध्ये आमंत्रण द्या.
As you are chanting, please raise your arms very high.
आणि मी कीर्तन केल्यानंतर जेव्हा तुम्ही कीर्तन कराल तेव्हा तुमचे दोन्ही हात असे वर करा.
And let us chant with all our hearts very loudly.
आणि अंतःकरणातून आपण फार जोरात श्री कृष्णांच्या नावाला आवाहन करूया.
With great devotion.
प्रेमानी, भक्तिभावानी.
Now Nandulal Prabhu will teach you how to dance.
आणि आता मला सांगतायत तुम्हाला.